नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापूर्वक स्वागत. परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर हा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या गार कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही संकटांना अरिष्टांना मी भिणार नाही, कारण परमेश्वर आम्हा सोबत आहे. अशा या जिवंत देवाच्या जिवंत वचनातून आज आपल्याशी बोलणार आहेत श्रीमती रोशना पिटर.
विशेष सूचना श्रोतनो, आम्ही आजपासून जुन्या करारातील होशे ह्या पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. ह्या पुस्तकाच्या अध्ययनावर आधारित 5 प्रश्न पुस्तकाचे अध्ययन जेव्हा संपेल तेव्हा विचारण्यात येतील. अचूक उत्तरे लिहून पाठवणाऱ्या श्रोत्यांच्या पत्रातून ड्रॉद्वारे 3 पत्र काढण्यात येतील आणि त्या 3 श्रोत्यांना सुंदर रेडिओ बक्षिसाच्या रूपात देण्यात येईल. तर ऐकत रहा आमचा कार्यक्रम उपासना. श्रोत्यांनो आपण प्रार्थना करूया. पवित्र सर्वसामर्थ्य जिवंत परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभारी आहोत कारण तू आमच्यावर दृष्टी ठेवून आहेस. तुला आमची सर्व परिस्थिती ठाऊक आहे आणि तू आमच्या सोबत राहतो, तूच आम्हाला चालवतो. खरोखर प्रभू, तू जर आमच्या सोबत नसतास तर आम्ही कधीच नाश झालो असतो, कधीच पडलो असतो. परंतु तू आमच्या सर्व परिस्थितीमध्ये आमची काळजी घेतोस, आमच्या सोबत राहतोस. ह्या वेळेला बापा, आमची प्रार्थना आहे विशेष रीतीने त्या लोकांकरिता जे आजारी आहेत, बिछाण्याला खिळलेले आहेत, त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. जे निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर, त्यांना आपली शांती पुरव. जे प्रभू आज बेरोजगार आहेत, त्यांच्यासोबत तू विशेष रीतीने हो, त्यांना नोकरी लागू दे. आजच्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाशी तू बोल, प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतांनो, जेव्हा दुष्काळ, भूकंप, पूर आणि भयंकर रोगाच्या साथी अशा नैसर्गिक आपत्तींना आम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हा आमच्यापैकी अनेक जण देवाच्या दयेविषयी शंका घेतात. काही जण म्हणतात देवाचा कोप आला आहे, आणि काही जण तर देवाचे अस्तित्वही नाकारतात. परंतु कोणी असा विचार करीत नाही की या सर्व आपत्तींचे काय कारण असावे आणि या आपत्ती ओढवण्यामागे माणसाचा केवढा सहभाग आहे. देवाला दोष देणे अगदी सोपे आहे कारण तो अदृश्य आहे. शिवाय तो मंदक्रोध असल्याने मानवाच्या पापाची लगेचच शिक्षाही देत नाही. परंतु श्रोत्यांनो, स्वतःचे दोष ओळखून आपत्तींविषयी स्वतःची जबाबदारी ओळखणे व ती कबूल करणे याला प्रामाणिकता लागते. आणि मला आपणाला स्पष्ट सांगू द्या की माणसामध्ये प्रामाणिकतेचा अभाव आहे. होशे संदेष्टाच्याद्वारे देवाने इस्रायल देशाला त्यांचे दोष दाखवले. त्या आरशात आम्हाला आमच्या देशाचे, समाजाचे आणि वैयक्तिक जीवनाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की परमेश्वर उत्तरेकडील राज्यातल्या यहुद्यांना आपले आरोपपत्र दाखवत आहे आणि त्याने त्याबद्दलचा आपला न्यायदंड घोषित केला आहे. त्यापुढील भागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चौथ्या अध्यायाच्या 10 वचनातून प्रभू परमेश्वराने या लोकांना स्पष्ट सांगितले की त्यांच्या व्यभिचाराने त्यांची लोकसंख्या वाढणार नाही. आता तो 11 वचनातून त्यांना सांगत आहे. होशेचे पुस्तक 4:11 वचन, व्यभिचार व द्राक्षारस व नवा द्राक्षारस हृदय हरण करतात. या तिन्ही गोष्टींमुळे माणूस आपली सद विवेक बुद्धी गमावतो आणि आपले अहित करून बसतो. आमच्या देशामध्ये दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे आणि वाढतच आहे, आणि दारूमुळे यकृताचे आजार होऊन मरणाऱ्यांचे प्रमाणही फार मोठे आहे. दारूमध्ये दुःख बुडवता येते हे तत्वज्ञान फार धोक्याचे आहे. जेव्हा इस्रायल देवाच्या वचनापासून दूर गेला तेव्हा ते सर्व प्रकारच्या पापात पडले. त्यांनी सोन्याच्या 2 वासरांची स्थापना केली, त्यांना आपले देव बनवले, बालाची उपासना केली व भयंकर अनैतिक कृत्य केले. जगभर दारू व व्यभिचार यामुळे भयानक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्याला केवळ माणूसच दोषपात्र आहे. 12 वचन पुढे आम्हाला सांगतं, माझे लोक आपल्या ठोकऱ्याजवळ प्रश्न करतात आणि त्यांची काठी त्यांना शकून सांगते, कारण व्यभिचाराच्या आत्म्याने त्यांना भकविले आहे आणि त्यांनी आपल्या देवाच्या सत्तेखालून निघून व्यभिचार केला आहे. यहुदी लोकांनी देवाविरुद्ध आध्यात्मिक व्यभिचार केला होता. जो यहोवा देव आदि व अंत आहे, जो पुढील गोष्टी विदित करतो, जो जिवंत व खरा देव आहे, त्याला सोडून ते ठोकळ्याकडे प्रश्न विचारायला जात होते. ही गोष्ट देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. मंत्रतंत्र जाणणाऱ्या भूतविद्या प्रवीण लोकांकडे प्रश्न विचारायला जाणे हा परमेश्वराच्या दृष्टीने मोठा अपराध आहे, कारण तसे करणे म्हणजे सैतानाकडे जाणे आहे. अशा प्रकारची कृत्ये निव्वळ अनैतिकतेकडे माणसाला वळवतात आणि त्याच्या जीवनामध्ये अधिक अशांती व अस्थैर्य निर्माण करतात. या लोकांच्या असल्या व्यभिचाराविषयी 4:13 वचन सांगतं की ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञ करतात आणि डोंगरावर अल्लोन झाड व लिबने झाड व एला झाड यांची छाया चांगली आहे म्हणून त्याखाली धूप जाळतात. यामुळे तुमच्या मुली व्यभिचार करतील आणि तुमच्या सुना चार कर्म करतील. देवाने यहुद्यांना वचनदत्त देशात नेताना सांगितले होते की त्यांनी शेजारच्या राष्ट्रांकडून मूर्तीपूजा शिकू नये. नेमकी तीच गोष्ट त्यांनी केली होती. आशुतानो, आमच्या मंडळांमध्ये अशी प्रवृत्ती नाही, पण भौतिक गोष्टींची पूजा मात्र जरूर होत आहे. जेव्हा देवाचे घर मोडकळीस आले आहे, देवाच्या वचनाशिवाय अनेक तान्हेले आत्मे नाशाच्या मार्गाला लागले आहेत, तेव्हा आमचे सभासद, आमचे पुढारी स्वतःची घरे बांधण्यात, स्वतःची सत्ता वाढविण्यात गुंग आहेत. ते देवाच्या वचनापासून फार दूर गेले आहेत. देवाची सेवा निस्वार्थीपणे करणाऱ्यांनाही ते सेवेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि आज अशामुळेच आम्हाला दिसतं की आमच्या मंडळांमध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या समाजामध्ये देवाचे कार्य फार कमी प्रमाणात होत आहे. 14 वचनात पुढे आम्हाला सांगतं, तुमच्या मुली व्यभिचार करतील आणि तुमच्या सुना जार कर्म करतील, तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही, कारण ते स्वतः वेशांबरोबर वेगळे होऊन जातात आणि कलावंतिणीबरोबर यज्ञ करतात, तर जे लोक समजत नाहीत त्यांचा नाश केला जाईल. येथे भर जे लोक समजत नाहीत यावर आहे. परमेश्वर म्हणतो की नियमशास्त्राविषयीचे अज्ञान कोणाला न्यायदंडापासून वाचवणार नाही. ह्या लोकांनी भयंकर पाप केले आहे, तरी परमेश्वर त्यांच्या त्या पापांसाठी शासन करणार नाही, तर ते त्याच्यापासून वळले त्याकरिता तो त्यांना शासन करेल. देवाविषयी जाणून बुजून अज्ञानी राहणे, त्याच्या नियमशास्त्राचा मुद्दाम शोध न घेणे हेच मूळ पाप आहे. त्यातूनच इतर सर्व पापे संभवतात. आज अनेक जण येशू ख्रिस्ताविषयी जाणतात, पण तरीही ते त्याच्याकडे पाठ फिरवतात. एक दिवस प्रभू परमेश्वर याबद्दल त्यांच्याकडे पाठ फिरवेल. 15 वचन पहा, हे इस्रायला, जरी तू व्यभिचार केला तरी यहुदाने अपराध करू नये, आणि तुम्ही गिल्लकालास येऊ नका आणि बेत आवेनास चढून जाऊ नका, आणि यहोवा जिवंत आहे अशी शपथ वाहू नका. परमेश्वर सांगत आहे की तो यहुदाचा न्याय इतक्यात करणार नाही, आणि यहुदाने उत्तरेकडच्या राज्यातील लोकांचे अनुकरण करू नये, त्यांनी त्या सोन्याच्या वासरांची पूजा करू नये. 16 वचन पुढे तो म्हणतो, कारण हट्ट करणाऱ्या कालवडीसारखा इस्रायल हट्ट करीत आहे, आता यहोवा जसे कोकराला तसे त्यांना पसरट स्थानात चारील. हट्ट करणारी कालवड तुम्ही कधी पाहिली आहे काय? तिला जर तुमचे सांगणे ऐकायचे नसेल आणि तिच्या गळ्यात दोरी अडकून तुम्ही तिला कोठे नेत असाल, तर ती आपली मान ताठ करते, आपले पुढचे पाय जमिनीत घट्ट रोवते आणि त्या ठिकाणी हट्टीपणाने उभे राहते, मागे घसरू लागते. परमेश्वराने इस्रायलाच्या हट्टी वागण्याला हट्टी कालवडीची उपमा दिली आहे. त्यांनी देवाचे संदेश ऐकणे नाकारले, स्वतःच्या इच्छेच्या परिपूर्तीचा अट्टहास केला, स्वतःचाच मार्ग स्वीकारला, म्हणून परमेश्वर आता त्यांना शासन करणार होता. तुम्ही जर श्रोतांनो जेव्हा आपली मान ताठ करून म्हणता, मला देवाचे वचन पाळण्याची गरज नाही, आणि देवाच्या मार्गाने चालण्यास नकार देता, तेव्हा तुमची मागे घसरणी होते. मागे घसरणी किंवा हट्ट हा शब्द या पुस्तकात 3 वापरण्यात आला आहे. इर्मयानेही हा शब्द यहुदाच्या संदर्भात वापरला. या दोन्ही संदेशांनी बंदिवासात जाऊ लागलेल्या इस्रायली लोकांना संदेश दिला. परमेश्वर पुढे 17 वचनात म्हणतो, एफ्राईम मूर्तीशी जडला आहे, त्याला असू द्या. इस्रायलाच्या उत्तरेकडील राजाच्या यराबाम या राजाने एफ्राईम या डोंगराळ प्रदेशात सोन्याची 2 वासरे स्थापली आणि त्यांची उपासना करण्यास यहुदी लोकांना उत्तेजन दिले. आता हे लोक जणू मूर्तीपूजेशी जडले होते. त्यांना आता आणखी काही सांगण्यात अर्थ नव्हता, परंतु एक दिवस परमेश्वर त्यांचा न्याय करणार होता. परमेश्वर एखाद्या व्यक्तीला आपल्या पापांपासून मागे फिरण्यास पुष्कळ संधी देतो, पण जर ती व्यक्ती हट्टीपणाने आहे तेथेच राहू इच्छिते, तेव्हा ती स्वतःवर देवाचा क्रोध ओढून घेते. या अध्यायातली शेवटली 2 वचने म्हणजे 18 आणि 19 ही वचने आपण आता वाचूया. त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे, ते एकसारखे व्यभिचार करतात, तिच्या अधिकाऱ्यांना अप्रतिष्ठा फारच आवडते. वाऱ्याने तिला आपल्या पंखात लपेटून टाकले आहे आणि ते आपल्या यज्ञामुळे लज्जित होतील. इस्रायली लोक आपल्या व्यसनात बुडाले होते आणि त्यांचे अधिकारी अनैतिक जीवन जगणे काही अयोग्य समजत नव्हते. अयोग्य तत्वज्ञानाच्या वाऱ्याने ते हेलकावे खात होते, पण एक दिवस त्यांच्या या गैरवर्तनाचे शासन त्यांना भोगावे लागणार होते. होशे या पुस्तकाच्या 5 अध्यायातही या लोकांच्या पापाविषयीच्या देवाच्या न्यायदंडाची घोषणा आहे. परमेश्वराने एक फार मोठे लांबलचक आरोपपत्र त्यांच्या विरुद्ध दाखल केले आहे. पाचवा अध्याय पहिलं वचन पहा. अहो याचकांनो हे ऐका आणि इस्रायलाचे घराणे हो लक्ष लावा आणि राजाचे घराणे हो कान द्या, कारण तुमचे शासन व्हायचे आहे. कारण तुम्ही मिस्पावर पाश व ताबुरावर पसरलेले जाळे असे झाला आहात. मिस्पा या राज्याच्या नैऋत्य भागात आहे आणि ताबोर पर्वत राज्याच्या ईशान्य भागात आहे. येथील यहुदी प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तीपूजा करीत होते. या वचनातून परमेश्वर यहुद्यांच्या धार्मिक व राजकीय नेत्यांना उद्देशून बोलत आहे. त्यांचे राजकीय नेते म्हणजे त्यांचे राजे व अधिकारी त्यांना अयोग्य गोष्टी करण्यास उत्तेजन देत होते आणि त्यांचे धार्मिक पुढारी किंवा याजक त्यांना देवाच्या ज्ञानाप्रत नेत नव्हते. प्रेषितांनो, आज आमच्या देशात व आमच्या समाजात असेच नेते आहेत. ते आम्हाला सनातनी नैतिकतेच्या मार्गाने नव्हे तर उदार मतवादाच्या मार्गाने नेत आहेत आणि आमचा देश व आमचा समाज आध्यात्मिक राहसाच्या मार्गावर आहे. जे इस्रायलात तेव्हा घडले ते आमच्या देशात घडत आहे. आपण आता होशेचे पुस्तक पाचवा अध्याय आणि दुसरं वचन वाचूया. बंड करणारे तर वध करण्यात खोल गेले आहेत, पण मी त्या सर्वांचा निषेध करेन. इस्रायलात रक्तपात, हिंसा, मानवहत्या या सर्रासपणे होणाऱ्या गोष्टी होत्या. परमेश्वर या सर्व गोष्टींबाबत त्यांचा निषेध करणार होता. पुढे तिसऱ्या आणि चौथ्या वचनात आपण वाचतो, मी एफ्रायमाला ओळखतो आणि इस्रायल माझ्यापासून गुप्त झालेला नाही, कारण आता हे एफ्रायमा तू व्यभिचार केला आहेस आणि इस्रायल विटाळला आहे. एफ्रायम हे नाव यहुद्यांच्या 12 वंशांपैकी 10 वंशाच्या समूहाला संबोधण्यासाठी येथे वापरले आहे. उत्तरेकडल्या राज्यातील एफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील बेथेल व दान या शहरांमध्ये त्यांची सर्व मूर्तीपूजा केंद्रित झाली होती. परमेश्वराला ते विसरले असले तरी परमेश्वर त्यांना विसरला नव्हता. तो त्यांना चांगले ओळखत होता व त्यांचे मार्गही तो जाणत होता. त्यांचे मुख्य पाप हे होते की त्यांच्याजवळ देवाचे वचन होते आणि ते जिवंत व खऱ्या यहोवा देवाला ओळखत होते. तरीही आता ते त्याच्यापासून वळून अनैतिकतेकडे, अधर्माकडे व अनाचाराकडे वळले होते. त्यांनी त्याला नाकारून हातांनी बनवलेल्या मूर्तींना आपले देव बनवले होते. परमेश्वराने त्यांच्याविषयीचा न्यायदंड घोषित करून काय म्हटले ते आपण पाचवा अध्याय आणि पाचव्या वचनातून वाचूया. आणि इस्रायलाचा गर्व त्याच्या तोंडावर साक्ष देतो, म्हणून इस्रायल व एफ्रायम आपल्या अन्यायाने अडखळून पडतील, यहुदाही त्यांच्याबरोबर अडखळून पडेल. इस्रायलाचा सर्व गर्व त्यांच्या लष्करी पराभवाने हरण केला जाणार होता. तेथली याकोबाचे 10 वंश अशूर काबीज करून घेणार होता आणि नंतर यहुदाची ही ती स्थिती होणार होती. परंतु या घटना एकाच वेळेस घडणार नव्हत्या. अशुराने उत्तरेकडच्या राज्यातील लोकांना ताब्यात घेऊन बंदिवासात नेल्यानंतर 100 वर्षांनी यहुदा बाबिलोनाच्या ताब्यात गेला. त्यांच्या या बंदिवासानंतर ते खऱ्या अर्थाने परत आपल्या देशात कधीच आले नाहीत. जेव्हा ती घटना घडेल तेव्हा सर्व जग ती घटना समजेल व तेव्हा या देशात शांती राहील. आता आपण 6 वचन वाचूया. ते आपल्या कळपांसुद्धा व आपल्या खिलारांसुद्धा यहोवाला शोधायला जातील, परंतु तो त्यांना सापडणार नाही. तो त्यांच्यापासून गुप्त होऊन गेला आहे. श्रोत्यानं, जेव्हा या यहुदी लोकांवर खरोखर संकट येईल तेव्हा ते देवाकडे वळतील, त्याचा शोध घेतील, त्याचे सहाय्य मागतील. त्यांचे मदतीचे सर्व मार्ग निरुपयोगी आहेत असे समजल्यावर ते शेवटचा उपाय म्हणून देवाकडे वळतील, पण त्यांना तो सापडणार नाही, कारण तो स्वतःला त्यांच्यापासून गुप्त करेल. अनेकदा लोक देवाकडे शेवटचा उपाय म्हणून जातात. अटलांटिक महासमुद्रातून प्रवास करीत असलेल्या एका जहाजासमोर अचानक एक मोठा हिमनग आला व जहाज त्यावर धडकले. जहाजाच्या कप्तानाने जहाजावरील लोकांना त्वरेने प्रार्थनेस लागण्याची आज्ञा केली. हे ऐकताच जहाजावरील एक बाई धावत कप्तानाकडे आली व म्हणाली, संकट येथवर आले आहे काय? तिला असे म्हणायचे होते की काय प्रार्थनाच एक शेवटचा उपाय राहिला आहे काय? अनेक लोकांसाठी देव जीवन विम्याची पॉलिसी किंवा स्कूटर किंवा गाडीचे अतिरिक्त चाक यासारखा आहे. त्याचा उपयोग करावा लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण वेळ पडली तर फजिती नको म्हणून अतिरिक्त चाक जवळ असलेले बरे त्यांचा देवाविषयीची वृत्ती, त्यांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा असतो. एक दिवस परमेश्वर या जगातल्या व्यवहारापासून स्वतःला गुप्त करेल तेव्हा येणाऱ्या संकटांना तोंड देणे माणसाला अगदी अशक्य होईल. ती वेळ आमच्यापैकी कोणावरही येऊ नये अशी देवाची इच्छा आहे. तो यशयाचे पुस्तक 55:6-7 या वचनांमध्ये म्हणतो, यशयाचे पुस्तक 55:6-7, यहोवा सापडेल त्याकाळी तुम्ही त्याला शोधा, तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. दुष्ट आपला मार्ग व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देव आणि यहोवाकडे तो परत येऊ, म्हणजे तो त्याच्यावर दया करील आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ, कारण तो उदंड क्षमा करील. देवाने त्याच्याकडे येण्याची एक जिवंत वाट आमच्यासाठी सिद्ध करून ठेवली आहे. जे त्या वाटेद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्याकडे येतात त्यांना तो उदंड क्षमा करतो. त्याविषयी प्रभू येशूने योहान कृषुवर्तमान 14:6 वचनात म्हटले आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कोणी जात नाही. तसेच इब्रिलोकास पत्र 10:19-20 या वचनांमधून पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. जर श्रोतनो स्वतः परात्पर देव आम्हाला बोलावित आहे व त्याच्याकडे जाण्याचा मार्ग त्याने येशूद्वारे सिद्ध करून ठेवला आहे, तर आम्ही आपली मने कठीण करू नये. इस्रायली लोकांनी जशी देवाची परीक्षा घेतली, त्याच्याविषयी मान ताट केली, तसे आपण करू नये, कारण न जाणो त्याला स्वीकारण्याची व पापक्षमा व मृत्यूवर विजय मिळविण्याची ही संधी परत आम्हाला पुन्हा कधी मिळणारही नाही. इस्रायली लोकांसाठी देवाचे जे संकल्प होते ते त्यांच्या हिताचे होते, पण ते त्यांनी मानले नाहीत. त्याची ते सतत अवज्ञा व मानहानी करीत गेले आणि अशा वर्तनाने त्यांनी स्वतःवर त्याचा क्रोध ओढून घेतला. 7 वचनातून परमेश्वर त्यांना काय म्हणतो पहा, ते यहोवा विरुद्ध कपटाने वागले आहेत, कारण त्यांनी परक्या लेकरास जन्म दिला आहे. आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतन भागासह गडप होतील. या परक्या लेकरास जन्म दिला आहे म्हणजे ही लेकरे देवासाठी परके आहेत. त्यांनी आपल्या लेकरांना देवाच्या ज्ञानात, वचनात व देवाच्या भयात वाढवले नाही. अनुवादाच्या पुस्तकातून त्यांना आज्ञा करण्यात आली होती की त्यांनी आपल्या मुलांना देवाचे नियमशास्त्र शिकवावे, त्यातील वचन दाराच्या कपाळपट्टीवर लिहावीत, चालताना झोपण्यापूर्वी त्याविषयी बोलावे, पण यहुदी लोकांनी यापैकी काहीच केले नाही. आणि आता परमेश्वर त्यांना म्हणत आहे की ते यहोवा विरुद्ध कपटाने वागले आहेत, कारण त्यांनी परक्या लेकरास जन्म दिला आहे. त्यांनी यहोवा बरोबर त्याच्या नियमशास्त्राविषयीचा जो करार केला होता तो न पाळून ते त्याच्याशी कपटाने वागले होते. आता 8 वचनातून परमेश्वर त्यांना म्हणत आहे, गिमात शिंक फुका, रामात कर्ण वाजवा, तुझ्या मागे हे बन्यामिना असा रणशब्द बेथ आवेन येथे करा. बेथ आवेन म्हणजे बेथेल. उत्तरेकडील राज्यासह बन्यामिनाच्या वंशानेही देवाविरुद्ध बंड केले होते. परमेश्वर आता त्यांना संकटाची सूचना देत आहे. 9 आपण वाचतो, 9 शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल, ही खात्रीने होणारी गोष्ट मी इस्रायलाच्या वंशास कळविली आहे. परमेश्वराने त्यांना त्यांच्या पापांच्या दुष्परिणामांची सूचना आधीच दिली होती आणि आता तो त्याबद्दल त्यांचा निषेध करणार होता, म्हणजे त्यांच्यावरच्या न्यायदंडाची अंमलबजावणी करणार होता. 10 तो त्यांना म्हणतो, आपण वाचूया श्रोत्यानो 5:10, तो म्हणतो, यहुदाचे सरदार शेताची मेर सारणाऱ्यांसारखे झाले आहेत, मी त्याचवर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. यशया व नीतीसूत्रे या पुस्तकांचा अभ्यास करताना आपण पाहिले की आपल्या जमिनीच्या किंवा घराच्या सीमा बेकायदेशीरपणे वाढवणे देवाच्या दृष्टीने पाप होते. अनुवादाचे पुस्तक 27:17 त्याविषयी आम्हाला सांगतं, जो आपल्या शेजाऱ्याच्या बांधाची खूण सारतो तो शापित असो. म्हणजे अत्याचाराने जमिनी हडप करणाऱ्यांमध्ये यहुदाच्या अधिपतींचाही समावेश होता आणि आज त्यांच्यामध्ये आमच्या देशातल्या समाजातल्या लोकांचाही समावेश आहे. असे लोक परमेश्वराने शापित ठरवले आहेत अकराव्या वचनात आपण वाचतो, एफ्राईम पिडलेला आहे, तो शासनाने चेंगरलेला आहे, कारण तो मनुष्याच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करावयास खुश होता. एफ्राईम गर्दीसोबत वाहवत गेला. त्याने इतर लोकांचे अनुकरण करून त्यांची मूर्तीपूजेची आज्ञा पाळणे खुशीने केले. बाराव्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, म्हणून मी एफ्राईमाला कसरीसारखा व यहुदाच्या घराण्याला क्षयासारखा झालो आहे. एफ्राईम व यहुदा यांना शासन करणे परमेश्वराकरिता अटळ झाले होते आणि त्यांच्याविषयी न्यायदंड उच्चारताना त्याने दोन रूपके वापरली. तुम्हाला माहितच आहे श्रोत्यानो की कसर वस्त्रांना लागली की ती त्यांचा पूर्णपणे नाश करते आणि क्षयरोग झालेला माणूस खंगून मरतो. परमेश्वराचे शासन अशाच प्रकारे या लोकांना दुखाने झिजवणार होते. आता 13 वचन पहा. एफ्राईमाने आपला रोग पाहिला व यहुदाने आपली जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शुराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठविला, पण त्याला तुम्हास बरीकरिता येणार नाही, तुमची जखम बरीकरिता येणार नाही. या राष्ट्रांना परमेश्वराने त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शासन केले, पण त्यांनी तरीही देवाकडे यायचे नाकारले. देवाकडे आपल्या रोगाच्या इलाजासाठी येण्याऐवजी एफ्राईम अश्शूरच्या राजाकडे धावला. अर्थातच त्याचा रोग बरे करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ नव्हते. अनेकदा श्रोत्यांनो, आमच्या जीवनातल्या अप्रिय व दुःखद घटना देवाच्या शासनाचा भाग असतात आणि त्या शासनामागचे कारण समजून घेणे आणि स्वतःचे अपराध देवाजवळ कबूल करणे अगत्याचे असते, कारण परमेश्वराचे शासन आमच्या हिताकरिता असते. एरुश्लेमेचे शासन आपल्या हयातीत आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या इर्मयाने विलापगीताचे पुस्तक 3:31-33 या वचनांमध्ये सांगितले, कारण प्रभू सर्व काळ त्याग करणार नाही, कारण जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या प्रेमदयेच्या प्रमाणाने करुणा करेल, कारण तो आपल्या खुशीने कोणाला पीडित नाही आणि मनुष्य संतानास दुःखवित नाही. जेव्हा आम्ही भग्न हृदयी होतो तेव्हा तोच आम्हाला बरे करतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
तर श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उपासना. आपला देव किती चांगला आहे, त्याची प्रीती किती अगाध आहे, याचा अनुभव आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला निश्चितच आलेला असेल. तर आजच्या या कार्यक्रमाद्वारे जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होत असतील किंवा काही शंका असतील, तर आम्हास अवश्य पत्राद्वारे कळवा. आम्हास आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तर आता आपला कार्यक्रम इथं संपवित आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.